अथ प्रातस्तोत्रम् उत्तिष्ठो उत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। करदर्शनम् कराग्रे वसते लक्ष्मीः, करमध्ये सरस्वती, करमूले सदा गौरी, प्रभाते करदर्शनम्। भूप्रार्थना समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले, विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे, विष्ठामूत्रकपोत्सर्गमपराधं क्षमस्व मे। विष्णुप्रार्थना तमद्भुतं बालकमम्बुजे क्षणं चतुर्भुजं शङ्खगदाद्युदायुधं, श्रीवत्सलक्ष्मङ्गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगम्, महार्हवैडूर्यकिरीटकुण्डलद्विषापरिष्वक्तसहस्रकुन्तलम्, उद्दामकाञ्चङ्गदकङ्कणादिभिर्विरोचमानं वसुदेव ऐक्षत। सविस्मयोत्फुल्ल विलोचनो हरिं सुतं विलोक्यानकदुन्दुभिस्तदा, कृष्णावतारोत्सव संभ्रमो स्पृशन् मुदा द्विजेभ्यो युतमाप्लुतो गवाम्। अन्तः सरस्युर्बलेन पदे गृहीतो ग्राहेण यूथपतिरम्बुजहस्त आर्तः, आहेदमादिपुरुषाखिलोकनाथ तीर्थश्रवश्रवणमङ्गलनामधेय, स्मृत्वा हरिस्तमरणार्थिनमप्रमेयश्चक्रायुधपतकराजभुजाधिरूढः। चक्रेण नक्रवदनं विनिपाट्य तस्माद्धस्ते प्रगृह्य भगवान् कृपयोज्जहार। नमोऽस्तनन्ताय सहस्रमूर्तये, सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे, सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटियुगधारिणे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय, गोब्राह्मणहिताय च, जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। लक्ष्मीप्रार्थना कौशेयपीतवसनाम रविन्दनेत्राम् पद्मद्वयाभयवरोद्यतपद्महस्ताम्, उद्यच्चतार्कसदृशीम् परमाङ्कसंस्थाम् ध्यायेद्विधीषणतपादयुगाम् जनित्रीम्। तत्त्वदेवता प्रार्थना नमो वस्तात्विका देवा विष्णुभक्तिपरायणाः, धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि। श्रीमुख्यप्राणप्रार्थना प्रथमो हनुमान् नाम द्वितीयो भीमयेव च, पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः, ब्रह्मान्ता गुरवः साक्षादिष्टं दैवं श्रियपतिः, आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। येनाहमिह दुर्मार्गादुद्धृत्याभिनिवेशितः, सम्यक् श्रीवैष्णवे मार्गे पूर्णप्रज्ञं नमामि तम्। गुरुपरम्परा प्रार्थना यस्माद्ब्रह्मेन्द्ररुद्रादिदेवतानां श्रियोऽपि च, ज्ञानस्फूर्तिः सदा तस्मै हरये गुरवे नमः। वंशस्यादीन् सनकादीनुपासे दूर्वाससं परतीर्थाख्यभिक्षुं, सत्यप्रज्ञं प्राज्ञतीर्थं मुनीन्द्रं पश्चाच्छिष्यावच्युतप्रेक्षमध्वौ, मिथ्यासिद्धान्तदुर्ध्वान्तविध्वंसन विचक्षणः, जयतीर्थाख्यतरणिर्भासतां नो हृदम्बरे। अर्थिकल्पितकल्पोऽयं प्रत्यर्थिगजकेसरी, व्यासतीर्थगुरुर्भूयादस्मदिष्टार्थसिद्धये। तपो विद्याविरक्त्यादिसद्गुणौघाकरानहं, वादिराजगुरोन्वन्दे हयग्रीवपदाश्रयान्। दुर्वादिध्वान्तरवये वैष्णवेन्दीवरेन्दवे, श्रीराघवेन्द्रगुरवे नमोऽत्यन्तदयालवे। अञ्जनासूनुसान्निध्याद्विजयेन विराजितम्, अजितप्रीतिजनकं भजेऽहं विजयध्वजम्। पृथ्वीमण्डलमध्यस्ताः पूर्णबोधमतानुगाः, वैष्णवा विष्णुहृदयास्तां नमस्ते गुरून् मम। वन्दे हृषीकेशमथो नृसिंहं जनार्दनं चिन्तय धीरुपेन्द्रम् श्रीवामनं समस्मर विष्णुमेमि श्रीराममञ्चेहमधोक्षजं च पतिव्रतास्मरणम् अहल्या द्रौपदी सीता तारा मण्डोदरी तथा पञ्चकं नास्मरेन्नित्यं महापातकनाशनम् पुण्यश्लोकस्मरणम् कर्कोटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजर्षेः कीर्तनम् कलिनाशनम् कीर्तनम् पापनाशनम् कीर्तनम् पुण्यवर्धनम् कीर्तनम् हरिकीर्तनम् पुण्यक्षेत्रस्मरणम् अहम् काशीम् गमिष्यामि तत्रैव निवसाम्यहम् इति ब्रुवाणः सततम् काशीवासफलम् लभेत् कपिलाम् दर्पणम् भानुम् भाग्यवन्तम् च भूपतिम् आचार्यमन्नदातारम् प्रातः पश्येत् पतिव्रताम् अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः रूप्यपीठम् कुमाराद्रिः कुम्भासिश्च ध्वजेश्वरः क्रोडगोकर्णमूकाम्बाः सप्तैते मोक्षदायकाः स्वात्मनिवेदनम् प्रातःप्रभृतिसायान्तम् सायादिप्रातरम् ततः यत्करोमि जगन्नाथ तदस्तु तव पूजनम् मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः सर्वशस्मात् स्वात्मतन्त्रो माम् स्वेच्छया वर्तयत्यजः मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः सर्वशस्वात्मतन्त्रो माम् स्वेच्छया वर्तयत्यजः स्वात्मनस्तस्य पूजास्युर्मनो वाक्कायवृत्तयः ममीता इति कर्तारमुद्देश्यम् च हरिम् स्मरेत् आराध्यसे प्राणभृताम् प्रणेत्रा प्राणाधिनाथेन समीरणेन नारायणज्ञानसुखैकपूर्ण स्वामिन्मम श्रीरमणप्रसीद सर्वेन्द्रियाभिमानिस्थमुख्यप्राणस्थ विष्णुना प्रेरितः श्रीशतुष्ट्यर्थम् करिष्ये कर्म चाखिलम् तत्र तत्र स्थितो विष्णुस्तत्तच्छक्ती प्रबोधयन् एक एव महाशक्तिः कुरुते सर्वमञ्जसा त्राहि त्राहि जगन्नाथ वासुदेवाच्युताव्यय माम् समुद्धर गोविन्द दुःखसंसारसागरात् शरीरचेष्टापि मम प्रणामः स्तुतिस्तु वागिन्द्रियवृत्तिरस्तु सर्वात्मनो वृत्तिरनुस्मृतिस्ते सर्वम् त्वदाराधनमेव भूयात् यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रीयताम् प्रीतये बालम् विष्णुर्मे परमसुहृत् मङ्गलाष्टकम् लक्ष्मीर्यस्य परिग्रहः कमलभूः सूनुर्गरुत्मान् रथः पौत्रश्चन्द्रविभूषणः सुरगुरुः शेषश्च शय्या पुनः ब्रह्माण्डम् वरमन्दिरम् सुरगणा यस्य प्रभोः सेवकाः सत्रैलोक्यकुटुम्बपालनपरः कुर्याद्धरिर्मङ्गलम् ब्रह्मा वायुगिरीशशेषगरुडा देवेन्द्रकामौ गुरुः चन्द्रार्कौ वरुणानलौ मनुयमौ विद्वेषविघ्नेश्वरौ नासत्यौ निरतिर्मरुद्गणयुताः पर्जन्यमित्रादयः सस्त्रीकास्वरपुङ्गवाः प्रतिदिनम् कुर्वन्तु नो मङ्गलम् विश्वामित्रपराशरौ रभृगवोऽगस्त्यः पुलस्त्य क्रतुः श्रीमानत्रिमरीचिकौत्सपुलहाः शक्तिर्वसिष्ठोऽङ्गिराः माण्डव्योजमदग्निगौतमभरद्वाजादयस्तापसाः श्रीमद्विष्णुपदाम्बुजैकशरणाः कुर्वन्तु नो मङ्गलम् मान्धातानुहुषोऽम्बरीशसगरौ राजा पृथुरुहैहयः श्रीमान्धर्मसुतो नलो दशरथो रामो ययातिर्यदुः इक्ष्वाकुश्च विभीषणश्च भरतश्चोत्तानपादध्रुवौ इत्याद्या भुवि भुभुजश्च सततम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। ಶ್ರೀಮೇರುರ್ಹಿಮವಾಂಶ್ಚ ಮಂದರ ಗಿರಿಃ ಕೈಲಾಸ ಶೈಲಸ್ತಥಾ ಮಾಹೇಂದ್ರೋ ಮಲಯಶ್ಚ ವಿಂಧ್ಯನಿಷಧೌ ಸಿಂಹಸ್ತಥಾ ರೀವತಃ ಸಖ್ಯಾದ್ರಿರ್ವರಗಂಧಮಾದನಗಿರಿರ್ಮೀನಾಕ ಗೋಮಂತಕೌ ಇತ್ಯಾದ್ಯಾ ಭುವಿ ಭೂಧರಾಶ್ಚ ಸತತಂ ಕುರುವಂತು ನೋ ಮಂಗಲಂ ಗಂಗಾ ಸಿಂಧು ಸರಸ್ವತೀ ಚ ಯಮುನಾ ಗೋದಾವರೀ ನರ್ಮದಾ ಕೃಷ್ಣಾ ಭೀಮರತೀ ಚ ಪಲ್ಗು ಸರಯೂ ಶ್ರೀಗಂಡಕೀ ಗೋಮತೀ ಕಾವೇರೀ ಕಪಿಲಾ ಪ್ರಯಾಗ ವಿನತಾ ನೇತ್ರಾವತಿ ಇತ್ಯಾದಯೋ ನದ್ಯ ಶ್ರೀಹರಿಪಾದ ಪಂಕಜ ಭವಾಃ ಕುರುವಂತು ನೋ ಮಂಗಲಂ ವೇದಾಶ್ಚೋಪನಿಷದ್ಗಣಾಶ್ಚ ವಿವಿಧಾಃ ಸಾಂಗಾ ಪುರಾಣಾನ್ವಿತಾಃ ವೇದಾಂತಾ ಅಪಿ ಮಂತ್ರತಂತ್ರಸಹಿತಾಸ್ತರ್ಕಾ ಸ್ಮೃತೀನಾಂಗಣಾಃ ಕಾವ್ಯಾಲಂಕೃತಿ ನೀತಿ ನಾಟಕಯುತಾಃ ಶಬ್ದಾಶ್ಚ ನಾನಾವಿಧಾಃ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣೋರ್ಗುಣನಾಮ ಕೀರ್ತನ ಪರಾಃ ಕುರುವಂತು ನೋ ಮಂಗಲಂ ಆದಿತ್ಯಾದಿ ನವಗ್ರಹಾಃ ಶುಭಕರಾ ಮೇಷಾದಯೋ ರಾಶಯೋ ನಕ್ಷತ್ರಾಣಿ ಸಯೋಗ ಕಾಶ್ಚತಿತಯಸ್ತದ್ದೇವತಾಸ್ತದ್ಗಣಾಃ ಮಾಸಾಬ್ದಾರುತವಸ್ತಥೈವ ದಿವಸಾಃ ಸಂಧ್ಯಾಸ್ತತಾ ರಾತ್ರಯಃ ಸರ್ವೇ ಸ್ಥಾವರ ಜಂಗಮಾಃ ಪ್ರತಿದಿನಂ ಕುರುವಂತು ನೋ ಮಂಗಲಂ ಇತ್ಯೇತದ್ವರಮಂಗಲಾಷ್ಟಕಮಿದಂ ಶ್ರೀರಾಜರಾಜೇಶ್ವರೇಣ ಆಖ್ಯಾತಂ ಜಗತಾಮಭೀಷ್ಟಫಲದಂ ಸರ್ವಾಶುಭಧ್ವಂಸನಂ ಮಾಂಗಲ್ಯಾದಿ ಶುಭಕ್ರಿಯಾಸು ಸತತಂ ಸಂಧ್ಯಾಸು ವಾಯಪಟೇತ್ ಧರ್ಮಾರ್ಥಾದಿ ಸಮಸ್ತ ವಾಂಛಿತ ಫಲಂ ಪ್ರಾಪ್ನೋತ್ಯಸೋ ಮಾನವಃ